नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी आयज मतदार वळेरीच्या विशेष सखोल पुनरावलोकन म्हळ्यार एसआयआर प्रक्रिये अंतर्गत माहितीचो विहित नमुनो भरून सादर केलो. मतदार वळेरीच्या सुरू आशिल्ल्या विशेष सखोल पुनरावलोकन म्हळ्यार एसआयआर प्रक्रियेचो एक भाग म्हणून दिल्लीचे मुख्य वेंचणूक अधिकारी तशेंच जिल्हो वेंचणूक अधिकारी नोंदणी अधिकारी आनी बुथस्तरीय अधिकारी हांणी ही माहिती संकलन प्रक्रिया पार करपाक मदत केली अशी माहिती उपराष्ट्रपतींनी सोशल मिडियाचेर एका पोस्टार दिल्या.
IR is a big exercise undertaken by our election commission to strengthen the democracy. Every real voter should get registered. This is a good reform and it is a must to strengthen the democracy. Every citizen of our country should coordinate and cooperate with the election commission. That is my humble request to all my brothers and sisters of Mother Bharat.
उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आयज स्वामी विवेकानंदांक तांच्या पुण्यतिथी निमतान श्रद्धांजली ओपली. सोशल मिडियाचेर एका पोस्टात राधाकृष्णन हांणी स्वामी विवेकानंद हांचे वर्णन एक महान देशभक्त तत्ववेत्ता आनी आध्यात्मीक द्रष्टे अशें केला. तांणी म्हळां की स्वामी विवेकानंद हांणी भारताची सांस्कृतीक आनी सभ्यता विशयक जाणीव परत जागृत केली आनी देशाचे शाश्वत ज्ञान जगा मेरेन पावयले. प्रधानमंत्री मोदींनी म्हळां की विकसित भारताचे स्वप्न साकार करपाक स्वामी विवेकानंद हांची आध्यात्मीक शिकवण देशाक निरंतर नवी उर्जा आनी दिशा दीत रावतली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी विश्वास व्यक्त केला की अहमदाबाद आनी मुंबयक जोडपी पुराय हायस्पीड रेल कॉरिडॉर 2029 अखेरीक पुराय जातलो. गुजरातात सुरू आशिल्ल्या वेगवेगळ्या रेल्वे प्रकल्पांचो नियाळ घेतल्या उपरांत अहमदाबादात प्रसारमाध्यमांकडे उलयतना मंत्र्यांनी सांगले की मुंबय अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगान सुरू असून गुजरात विभागात 80% काम पहिलीच पुराय झाला. हे हायस्पीड रेल नेटवर्क टप्प्याटप्प्यान विकसित करतले आनी सुरत ते बिलिमोराक जोडपी पहिलो कार्यान्वीत जावपी विभाग फुडल्या वर्सा सुरू जातलो.
बुलेट ट्रेन का कंस्ट्रक्शन भी बहुत तेजी से चल रहा है और अगले साल सूरत से बिलिमोरा का पहला सेक्शन आरंभ करेंगे, उसके बाद में वापिस से सूरत का सेक्शन आरंभ करेंगे, उसके बाद में वापिस से अहमदाबाद का पूरा कंप्लीट करेंगे, फिर अहमदाबाद से ठाणे और उसके बाद में अहमदाबाद से मुंबई. इस तरह से सेक्शन बाय सेक्शन फेज बाय फेज 2029 के एंड तक कम्प्लीट करेंगे प्रोजेक्ट. बहुत 80% काम गुजरात के क्षेत्र में कम्प्लीट हो चुका है और बहुत ही अच्छी प्रोग्रेस.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आयज राजस्थानातल्या जोधपूर विमानतळाच्या नवीन टर्मिनलाचे उक्तावण केले. हो प्रकल्प 480 कोटी रुपया खर्च करून विकसित केला. 23,000 चौखण मिटरा परस चड जास्त क्षेत्राचेर पसरलेल्या या नवीन टर्मिनल इमारतीची रचना वर्सुकी 20,00,000 प्रवाशांची हाताळणी करपाच्या क्षमतेसयत केल्या. जोधपूर विमानतळावेल्या या नवीन टर्मिनलाच्या उक्तावणान या क्षेत्रातले पर्यटन व्यापार आनी रोजगार निर्मितीक चालना मेळटली. तशेंच मोदींनी जोधपुरात सुधारित उडान येवजणेचोय शुभारंभ केलो. मुखार 10 वर्सां खातीर 28,840 कोटी रुपयांची तरतूद आशिल्ल्या या योजनेचो उद्देश विमान येरादारीचेर आधारीत विकासाच्या मुखावेल्या टप्प्याक गती दिवप हो आसा. भारत आनी इस्रायला मदीं द्विपक्षीय गुंतवणूक कबलात म्हळ्यार BIA आयजपासून अंमलात येता. ह्या कबलातीचेर फाटल्या वर्सा सप्टेंबरात नवी दिल्लीत सय जाल्ल्यो. द्विपक्षीय आर्थिक संबंध घट्ट करपाच्या तशेंच सुरक्षीत आनी निश्चित गुंतवणूक वातावरण सुनिश्चित करपाच्या दिशेन ही कबलात एक म्हत्वपूर्ण पावल असल्याचें अर्थ मंत्रालयान म्हळां. ह्या कबलातीन सीमापार गुंतवणुकीच्यो हालचाली वाडोवपाक आनी भारत आनी इस्रायला मदीं आर्थिक भागीदारी अदीक सखोल जावपाक मदत जातली अशी अपेक्षा मंत्रालयान व्यक्त केल्या. व्हॅनेझुएलाचे परराष्ट्र मंत्री इवान गील हांणी विनाशकारी भुंयकापात बादिल्ल्या बादितांक मदत आनी सहकार्य केल्ल्या बद्दल भारत सरकारांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे आभार मानल्यात. भुंयकापातल्या बादितांचेर उपचार करपाक ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत उभारलेल्या भारतीय लष्करी फिल्ड हॉस्पिटलाक गील हांणी आयज भेट दिली. हे रुग्णालय व्हॅनेझुएलाचे नागरिकांक 24 वरां मुफत वैजकीय सेवा दिता. ह्यावर उलयतना व्हॅनेझुएलाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगले की ह्या फिल्ड हॉस्पिटलात 400+ अधिक लोकांचेर उपचार करतात. दादल्यांच्या क्रिकेटात भारत आनी इंग्लंडामधलो दुसरो T20 आंतरराष्ट्रीय खेळ आयज मँचेस्टरात 7:00 सुरू जातलो. 5 खेळाच्या मालिकेतलो पहिलो खेळ चेस्टर लिस्ट्रीट हांगा पावसाक लागून रद्द केल्लो. भारतीय हवामान विभागान आयज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आनी ओडिशा ह्या भागा खातीर रेड अलर्ट जारी केला. ह्या भागात घोग्यांनी पावस आनी कांय सुवात्यांनी अत्यंत घोग्यांनी पावसाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान म्हळां. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.